होशेय अध्याय 7 जेव्हा इस्रायलास मी बरे करू पाहतो तेव्हा एफ्राईमाचा अधर्म व शोमरोनाची दुष्टता दिसून येते। ते दगा करितात, चोर घरात शिरतो, बाहेर लुटारूंची टोळी लूट करते। त्यांच्या सर्व दुष्टतेचे स्मरण मला आहे, हे ते लक्षात आणीत नाहीत। आता त्यांच्याच कर्मांनी त्यास घेरिले आहे, ती माझ्या नजरेसमोर आहेत। ते राजाला आपल्या दुष्टतेने, ते सरदारास आपल्या लबाड्यांनी खुश करीतात। ते सर्व जारकर्म करणारे आहेत, भटाऱ्याने तापविलेल्या भट्टीसारखे ते आहेत। कणिक तिंबवून ती खमीराने फुगेपर्यंतच काय तो विस्तव चाळावयाचा राहतो। आमच्या राजाच्या शुभदिवशी सरदार द्राक्षारसाने तप्त होऊन बेजार झाले। त्याने आपला हात धर्मनिंदकांच्या हातात घातला। कारस्थान करीत असताना त्यांनी आपले हृदय भट्टीसारखे केले आहे। त्यांचा कोप रात्रभर निद्रित राहतो, तो सकाळी प्रज्वलित अग्नीसारखा पेट घेतो। ते सगळे भट्टीप्रमाणे तप्त असतात, ते आपल्या अधिपतीस गिळून टाकितात। त्यांचे सर्व राजे पतन पावले आहेत, त्यातला कोणी माझा धावा करीत नाही। एफ्राईम राष्ट्रांमध्ये मिसळतो, एफ्राईम न उलथलेल्या भाकरीसारखा झाला आहे। परक्यांनी त्याची शक्ती खाऊन टाकली आहे, पण ते त्याला कळत नाही। त्याचे केस मधून मधून पिकलेले दिसतात, पण ते त्याला कळत नाही। इस्रायलाचे जो भूषण, तो त्याच्या समक्ष त्याच्या विरुद्ध साक्ष देतो। इतके असूनही परमेश्वर त्यांचा देव याजकडे ते वळले नाहीत, त्याला शरण आले नाहीत। एफ्राईम एखाद्या खुळ्या निर्बुद्ध पारव्यासारखा आहे। ते मिस्राला हाक मारितात, अश्शुराकडे धाव घेतात। ते जातील तेव्हा त्याचवर मी आपले जाळे टाकीन, आकाशातल्या पाखरांप्रमाणे त्यांना खाली पाडीन। त्यांच्या मंडळीने ऐकले आहे, त्याप्रमाणे मी त्यास शिक्षा करीन। त्यास धिक्कार असो, कारण ते मजपासून बहकले आहेत। त्यांचा समूळ नाश होणार, कारण त्यांनी माझ्याबरोबर फितुरी केली आहे। त्यास उद्धरावे अशी माझी इच्छा होती, ते मजविषयी खोटे नाटे बोलले आहेत। त्यांनी कधी मनापासून माझा धावा केला नाही। ते आपल्या बिछाण्यावर पडून धान्य व द्राक्षारस यासाठी ओरडतात। ते जमा होऊन मजविरुद्ध बंड करीतात। मी त्यास शिक्षण दिले व बाहुबल दिले, तरी ते माझ्याविरुद्ध वाईट कल्पना मनात आणतात। ते परत येतात, पण परात्पराकडे नव्हे। ते फसविणाऱ्या धनुष्यासारखे झाले आहेत। त्यांचे सरदार आपल्या जिव्हेच्या उद्दामपणामुळे तरवारीने पडतील। ह्यामुळे त्यांची मिसर देशात अप्रतिष्ठा होईल।